आई बापांच्या छायेत बघता बघता पोरगी मोठी होते. तिचं शिक्षण होत आणि ती लग्नाची होती. आणि एकच सवाल उभा राहतो तिच्या लग्नाचा. समाजात आजही कुठल्या ना कुठल्या प्रकारे हुंड्याची प्रथा चालू आहे. आणि ही प्रथा बंद झाली पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे.
हुंडा मगल त्याचे मांडवाला आगलागल. कोंदाना हुंडा मगल त्याचे मांडवाला आगलागल. आई बापाची लाडाची लेकती मायेन वाढविली. भाताच भार माथ्याव वाहून शाला भी शिकविली. मोटर सायकल मांगल त्याचे मांडवाला आगलागल. मोटर सायकल मांगल त्याचे मांडवाला आगलागल. लोकांना सांगना हाय यो जगदीश पाटलाचा. पैशासाठी यो नाता जोडाल तो नाता काय कामाचा. सोना नाना मंगल त्याचे मांडवाला आगलागल. सोना नाना मंगल त्याचे मांडवाला आगलागल. दादा तू चार चौघांचा घेर आशीर्वाद. मनाची बोली दिसाला काली नको घालू वाद. जो दादा रीतीन वागल त्याचा थाटन लगीन लागल. जो दादा रीतीन वागल त्याचा थाटन लगीन लागल. कोण दादा हुंडा मागल त्याचे मांडवाला आगलागल. कोण दादा हुंडा मागल त्याचे मांडवाला आगलागल.